आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराची माघार. सदा सरवणकर समीर भुजबळ निवडणूक रिंगणात तर गोपाळ शेट्टी उदय बने रमेश कदम यांची माघार. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली. कार्यभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे. आणि देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 79,000 आणि निफ्टी 24,000 खाली. राज्यात येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीचं चित्र आज स्पष्ट झालं. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तरी बंडखोरी पूर्णपणे शमलेली नाही. मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या 26 मतदारसंघांमधून आज 53 जणांनी माघार घेतली. बोरीवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले भाजपाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. माहीम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर निवडणूक लढवणार आहेत. राज ठाकरे यांच्याशी आपली भेट नियोजित होती, मात्र त्यांनी भेट घ्यायला नकार दिल्यानं आपण ही निवडणूक लढवणार असल्याचं सरवणकर यांनी जाहीर केलं. नवी मुंबईतल्या बेलापूर मतदारसंघातून 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उदय बने यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज मागे घेतला आहे. मात्र राजापूरमधून काँग्रेसच्या अविनाश लाड यांनी उमेदवारी कायम ठेवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी वगळता कुडाळ आणि कणकवलीमधून प्रत्येकी 2 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, त्यामुळे आता सावंतवाडी आणि कणकवलीतून प्रत्येकी 6 तर कुडाळमधून 5 उमेदवार रिंगणात आहेत. धुळे जिल्ह्यातल्या 5ही मतदारसंघांमधल्या 46 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली असून आता 56 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पुणे जिल्ह्यातल्या 482 अर्जांपैकी 179 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं आता 303 उमेदवारांमध्ये लढत होईल. नाशिकमधल्या 15 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 337 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी 137 उमेदवारांनी आज माघार घेतली. त्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डॉ हेमलता पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, भाजपाचे बंडखोर नेते शशिकांत जाधव आणि दिलीप भोसले यांचा समावेश आहे. मात्र समीर भुजबळ, निर्मला गावित यांची उमेदवारी कायम आहे. जिल्ह्यात आता 200 उमेदवार रिंगणात आहेत. सांगली जिल्ह्यात 85 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मोहोळमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सिद्धी कदम आणि रमेश कदम यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज मागे घेतला. लातूर जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघांमधल्या 106 उमेदवारांपैकी 87 जणांनी आज माघार घेतली. जालना जिल्ह्यातल्या 5 विधानसभा मतदारसंघांमधून आज 119 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, त्यामुळे आता 109 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. धुळे जिल्ह्यातल्या 5 मतदारसंघांमधल्या 46 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 56 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी धुळे शहर मतदारसंघातल्या 12 उमेदवारांनी माघार घेतली असून त्यात प्रहार पक्षाचे मनोज मोरे तसंच मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या 2 उमेदवारांचा समावेश आहे. धुळे ग्रामीणमधून 3, शिंदखेडातून 12, शिरपूरमधून 7, साक्रीतून 12 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. अकोला जिल्ह्यातल्या 5 मतदारसंघात दाखल झालेल्या 113 अर्जांपैकी 43 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. बीड जिल्ह्यातल्या 6 मतदारसंघात 238 जणांनी माघार घेतली. वाशिम जिल्ह्यात रिसोड मतदारसंघातून 6 जणांनी तर वाशिम आणि कारंजा या मतदारसंघांमधून प्रत्येकी 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत. बुलडाणा जिल्ह्यात 72 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. हिंगोली जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघांमधल्या 126 उमेदवारांपैकी 72 जणांनी अर्ज मागे घेतले. नागपूर ग्रामीणच्या उमरेड मतदारसंघातून माजी आमदार राजू पारवे यांनी आपला अर्ज मागे घेतलाय. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेतला. काँग्रेसनं राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमा राजे यांना उमेदवारी दिली होती, त्यामुळे लाटकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसापासून माघारीसाठी राजेश लाटकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र लाटकर माघार घ्यायला तयार झाले नाहीत, त्यामुळे मुदत संपण्याच्या 10 मिनिटं आधी मधुरिमा राजे यांनीच अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीत जागा वाटपाबद्दल शेतकरी कामगार पक्षाशी चर्चा झाली असून उरणची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवेल तर अलिबाग, पेण आणि पनवेलमधून शेकापचे उमेदवार निवडणुकीत उतरतील अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपल्या सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. मित्रपक्षांनी उमेदवारांची यादी पाठवली नसल्यामुळे माघार घेत असल्याचं त्यांनी आज सकाळी जालना जिल्ह्यात आंतरवाले सराटी इथं बातमीदारांना सांगितलं. मराठा समाजाच्या न्यायहक्कासाठीचा लढा यापुढेही सुरूच राहणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान या निर्णयाशी आपला काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा शरद पवार यांनी दिला. राज्यात महाविकास आघाडी 180 जागा जिंकेल असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयांचा महाविकास आघाडीला फायदा होईल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्ती आघाडीनं 121 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी, वामनराव चटप, धनंजय जाधव यांच्यासह अनेक समविचारी नेत्यांची नागपूर इथं बैठक झाली. या बैठकीत ही यादी जाहीर करण्यात आली. कसलाही वाद न होता जागावाटप पूर्ण झालं असल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज नागपूर जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या तक्रारीनंतर आयोगानं ही कारवाई केली आहे. पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे सोपवला आहे. नवीन महासंचालकांच्या नियुक्तीसाठी 3 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांची नावं पाठवण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या या आदेशाचं काँग्रेसनं स्वागत केलं आहे. पण रश्मी शुक्ला यांना हटवण्यासाठी एवढा उशीर का लागला असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. आता रश्मी शुक्ला यांना निवडणुकीच्या संदर्भातलं कोणतंही काम देऊ नये असं त्यांनी म्हटलंय. रश्मी शुक्ला यांच्या बदलीचा निर्णय अतिशय योग्य असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ देण्यावरून नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप केले, मात्र त्यांना त्याचे पुरावे द्यावे लागतील. पुरावे नसतील तर पटोले यांच्याविरुद्ध आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू असं भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं. रश्मी शुक्ला यांच्या बदलीनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजय वर्मा आणि रितीश कुमार या तिघांच्या नावांची चर्चा या पदासाठी आहे. अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक आणि फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण आढावा समितीची बैठक या दोन कारणांमुळे देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. सकाळी 11:00 सुमाराला सेन्सेक्स आणि निफ्टी दिवसभरातल्या नीचांकी पातळीवर होते, नंतर त्यात सुधारणा दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्स 942 अंकांनी घसरून 78,782 अंकांवर बंद झाला. निफ्टी 309 अंकांनी घसरून 23,995 अंकांवर बंद झाला. जवळपास सर्वच क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात घसरण दिसून आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचे अर्ज भरायला मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार 6-19 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह तर 20-30 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराची माघार. सदा सरवणकर, समीर भुजबळ निवडणूक रिंगणात तर गोपाळ शेट्टी, उदय बने, रमेश कदम यांची माघार. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, कार्यभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे. आणि देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 79,000 आणि निफ्टी 24,000 खाली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.